आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या 8 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान. चौथ्या टप्प्यातल्या मतदारसंघात अर्ज भरण्याची मुदत संपली. पाचव्या टप्प्यासाठी उद्यापासून अर्ज भरण्याची मुभा. जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणं, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासह पीक विम्याचे निकष बदलण्याचं आणि रोजगाराच्या संधी वाढवण्याचं उद्धव ठाकरे यांचं वचननाम्यात आश्वासन. आणि जातनिहाय जनगणना, महिलांना 50% आरक्षण देण्याची शरद पवार यांची शपथपत्रात ग्वाही. राज्यातल्या 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार असून मतदानाच्या दृष्टीनं संबंधित मतदारसंघांमध्ये जय्यत तयारी प्रशासनानं केली आहे. अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा आणि बुलडाणा या मतदारसंघांमध्ये मिळून 204 उमेदवार या टप्प्यात नशीब आजमावत आहेत. यातले सर्वाधिक 37 अमरावतीमध्ये असून सर्वात कमी 15 अकोल्यात आहेत. अमरावती, हिंगोली आणि परभणीत 30 अधिक उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकी 3 बॅलेट युनिट, अकोल्यात 1 आणि उर्वरित मतदारसंघात प्रत्येकी 2 बॅलेट युनिट असतील. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, नवनीत राणा, रामदास तडस, प्रतापराव पाटील चिखलीकर, संजय जाधव यांच्यासह प्रकाश आंबेडकर, महादेव जानकर असे अनेक महत्वाचे उमेदवार या मतदारसंघांमधून निवडणूक रिंगणात आहेत. सर्व 8 मतदारसंघांमध्ये एकूण 1,49,25,912 मतदार आहेत. याशिवाय 18,000 अधिक जणांनी टपालाद्वारे तर 14,000 जास्त मतदारांनी घरातून मतदानाचा हक्क बजावण्याची नोंदणी केली आहे. मतदारसंख्येच्या दृष्टिकोनातून विचार करता सर्वाधिक 21,23,056 मतदार परभणीत असून सर्वात कमी 16,82,711 मतदार वर्धा लोकसभा मतदारसंघात आहेत. या टप्प्यात एकूण 16,589 मतदान केंद्र उभारली असून सर्वाधिक 2,290 परभणीत तर सर्वात कमी 1,962 मतदान केंद्र बुलडाण्यात आहेत. दुसऱ्या टप्प्यात सर्वत्र सकाळी 7 संध्याकाळी 6 मतदान करता येईल. संध्याकाळी 6 रांगेत असलेल्या सर्व मतदारांना टोकन दिलं जाईल आणि टोकन असलेल्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल. नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या 2,068 मतदान केंद्रांसाठी 10,600 अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात 1,359 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे मतदानावर नजर ठेवली जाणार आहे. अकोल्यात 6,000 जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात आहेत. यवतमाळ वाशिम मतदारसंघात महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचलित, दिव्यांग मतदारांसाठी, युवकांसाठी आणि आदर्श असे प्रत्येकी 6 मतदान केंद्र आहेत. त्यासाठीचे अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. परभणीतल्या 1,145 मतदान केंद्रांची वेबकास्टिंगद्वारे पाहणी होणार आहे. तापमान वाढल्यानं अनेक ठिकाणी विविध उपाययोजना केल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे. राज्यातल्या या मतदारसंघांमधल्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम मतदानाचा आढावा उद्या आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर सादर होणार आहे. रात्री 8:15 हा कार्यक्रम ऐकता येईल. लोकसभा निवडणुकीसाठीच्या 4 टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, पुणे, मावळ, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात हिना गावित, स्मिता वाघ, रक्षा खडसे, रावसाहेब दानवे, संदीपान भुमरे, चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील, मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील, सुजय विखे पाटील, निलेश लंके, सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब वाघचौरे, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक उमेदवारांनी या मतदारसंघातून अर्ज भरलेत. या उमेदवारी अर्जांची उद्या छाननी होणार असून सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या टप्प्यात 9 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 96 लोकसभा मतदारसंघांमध्ये 13 रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या 5 टप्प्यासाठी अर्ज भरायची मुदत उद्यापासून सुरू होणार आहे. या मतदारसंघात इच्छुकांना 3 अर्ज भरता येतील. यात राज्यातल्या 13 मतदारसंघांसह देशातल्या एकूण 49 मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात मुंबईतले सर्व 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांपैकी नाशिक, ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि वायव्य मुंबईतले उमेदवार महायुतीनं अजून जाहीर केले नाहीत. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईतले उमेदवार महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं जाहीर केलेले नाहीत. श्रोते हो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीरनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत जाहीर केला. किमान 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, पीक विम्याचे निकष बदलू, विकेल ते पिकेल या योजनेचं पुनरुज्जीवन करू, जिल्हा रुग्णालय अद्ययावत करू, रोजगाराच्या संधी वाढवू इत्यादी घोषणा या जाहीरनाम्यात केल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचं स्थान पुन्हा मिळवून देऊ असं उद्धव ठाकरे म्हणाले. पर्यावरणाला घातक प्रकल्पांना आपला विरोध कायम राहील असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या वस्तूंवरचा जीएसटी हटवणं, आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढे नेण्यालाही त्यांनी पाठिंबा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना केंद्र सरकार काहीही मदत करत नव्हतं असा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज पुण्यात प्रसिद्ध झाला. शपथनामा नावानं प्रसिद्ध झालेल्या या जाहीरनाम्यात स्वयंपाकाचा गॅसदर 500 रुपयांपर्यंत करणं, नोकऱ्यांमधला 20 लाख सरकारी रिक्त जागा भरण्यावर भर दिला आहे, जातनिहाय जनगणना, कृषी कल्याण आयोगाची स्थापना, महिलांना नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण, शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीचा अधिकार, याबरोबरच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याला पूर्ण पाठिंबा या मुद्द्यांचा यात समावेश आहे. एक देश एक निवडणूक या संकल्पनेला पक्षाचा विरोध असल्याचंही या जाहीरनाम्यात स्पष्ट केलं आहे. नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, दहशतवादाविरोधातला UAPA कायदा इत्यादी कायद्यांचा फेरआढावा घेऊन त्यात बदल करण्याचं आश्वासन शरद पवार यांच्या पक्षानं दिलं आहे. महायुतीमध्ये असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्तुती करणारेच आज त्यांचा विरोध करत आहेत अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबादमध्ये केली. देशात 87% नागरिक नोकरीअभावी वणवण फिरत आहेत, हीच मोदी की गॅरंटी आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राहुरीमध्ये केला. महागाई 50% कमी करू आणि देशातल्या नागरिकांना रोजगार देऊ अशी आश्वासनं देणाऱ्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये जनतेची निराशा केल्याचं ते म्हणाले. काँग्रेसनं आज सांगलीमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं. सांगली जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि दुःख समजतो, तुमच्या वेदनांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु काँग्रेसचं कुटुंब एकसंध राहिलं पाहिजे असं पटोले यांनी यावेळी सांगितलं. IPL क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी 7:30 वाजता हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघात सामना होईल. बेंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 2ऱ्या टप्प्यातल्या 8 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान. 4th टप्प्यातल्या मतदारसंघांमध्ये अर्ज भरण्याची मुदत संपली. 5व्या टप्प्यासाठी उद्यापासून अर्ज भरण्याची मुभा. जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणं, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासह पीक विम्यांचे निकष बदलण्याचं आणि रोजगाराच्या संधी वाढवण्याचं उद्धव ठाकरे यांचं वचननाम्यात आश्वासन. आणि जातनिहाय जनगणना, महिलांना 50% आरक्षण देण्याची शरद पवार यांची शपथपत्रात ग्वाही. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.